चीनीमंडी.com पॉडकास्ट।
देशात साखरेचं उत्पादन पुढच्या हंगामात वाढण्याचा अंदाज। हवामानातील बदलामुळे चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होऊ शकते, पण जाणकारांच्या मते येणाऱ्या हंगामात चांगल्या पावसामुळे साखरेचं उत्पादन चांगलं होईल। पावसाचं हवामान भारताच्या येणाऱ्या शेवटच्या ऊस उत्पादनाचा आकार निश्चित करेल, पण सध्या उद्योगातील जाणकारांच्या मते भारतात 2020-21 हंगामात जवळपास 300,00,000 टन साखरेचं उत्पादन होण्याची संभावना आहे, तर 2019-2020 हंगामात 260,00,000 टन उत्पादनाची आशा आहे। गेल्या काही वर्षांमध्ये साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळे केंद्र सरकारनं साखर उद्योगाला अतिरिक्त साखर साठे कमी होण्यात मदत करण्यासाठी अनेकदा प्रोत्साहन दिलं आहे। चालू साखर हंगामात थायलंड बरोबरच भारताच्या साखर उत्पादनात घट झाल्यानं जागतिक किमती वाढण्यासाठी मदत केली आहे। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पिट्टी यांनी सांगितलं की यावर्षी चांगल्या पावसामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी ऊसाचं क्षेत्रफळ वाढेल। जागतिक साखर संघटनेनं 2020-2021 हंगामात भारतात साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे। या हंगामात कर्नाटक आणि महाराष्ट्रात हवामान बदलामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे।